आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात तिरंगा यात्रेला सुरुवात. न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश. पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं संवर्धन करण्याची सरकारची ग्वाही. आणि खेलो इंडियामध्ये 141 पदकांसह महाराष्ट्र अवस्थानावर. दहशतवादाचा बिमोड करण्यात सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. त्यावेळी राष्ट्रपतींनी संरक्षण दलांच्या समर्पण आणि शौर्याचं कौतुक केलं. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे. 23 मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरु राहणार आहे. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानसह जगाला भारतीय संरक्षण दलाची अभेद्य ताकद कळली असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत काढलेल्या तिरंगा यात्रेनंतर ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले,
ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय अचूक पद्धतीनं आतंकवाद्याचे 9 अड्डे हे पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले. या 9 हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं तिथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे
अड्डे केले. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 24 मे 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. या कार्यकाळात न्यायमूर्ती गवई यांनी अनेक ऐतिहासिक खटल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना राज्यभरात अभिवादन करण्यात आलं. पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी लष्कराशी चर्चा करून प्रयत्न करण्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. किल्ले पुरंदर इथं शेलार आणि मराठी भाषा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा सामंत यांनी यावेळी केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं सासवडमध्ये आयोजित जयतू शंभू या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटनही शेलार यांच्या हस्ते झालं. यावेळी ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव गोंधळी अशा 100 हून अधिक लोककलाकारांनी आपली कला सादर केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोकण कृषी विद्यापीठानं कृषी क्षेत्रातल्या बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्यानं दाखवून दिली आहे असे गौरवोद्गार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काढले. दापोली इथल्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 43वा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय भावे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई मेट्रोच्या कामांपैकी 50 किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर 62 किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं. दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातली आयबीएम कंपनी आणि यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्यात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी नुकताच सामंजस्य करार झाला. या करारामुळे मुक्त विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनावणे यांनी दिली.
या करारानुसार विद्यापीठातील जे बीए बीकॉम म्हणजे नॉन टेक्निकल कोर्सेस आहेत या अभ्यासक्रमांची रोजगार क्षमता वाढीसाठी खरं तर हा सामंजस्य करार झालेला आहे. या सामंजस्य करारामधून आयबीएम सर्टिफिकेशन बीए बीकॉमच्या विविध विषयातील विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध असेल आणि यातून ते जी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डाटा अनालिसिस आहे, मशीन लर्निंग आहे, या सगळ्या अभ्यासक्रमातून त्यांच्या क्षमता विकसित केल्या जातील आणि संगणकीच्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीसह ते ग्रॅज्युएट होतील आणि ते रोजगारक्षम होतील, हाच मुख्य हेतू आहे.
महाराष्ट्रातल्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी 116 वर्षांपूर्वी दादासाहेब केतकर यांनी पुणे विद्यार्थीगृह या नावानं एक लहानसं रोपटं लावलं. आज या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालं असून लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यात पीव्हीजीचा मोलाचा वाटा आहे. याविषयीचा हा अधिक वृत्तांत.
शतकाचा टप्पा पार केलेल्या अगदी मोजक्याच शिक्षण संस्थांपैकी पुणे विद्यार्थीगृह ही एक संस्था आहे. संस्थेच्या वतीनं ज्ञानार्जनाचं कार्य अव्याहतपणे सुरू असून पुण्याप्रमाणेच नाशिकच्या विद्यार्थीगृहानं देखील शतकाचा टप्पा पार केलाय. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रकौशल्य, परकीय भाषा केंद्र अशा विविध शाखांचा विस्तार होत आहे. संस्थेच्या वतीनं मुलांप्रमाणेच लवकरच मुलींसाठीही वसतिगृह बांधण्यात येणार आहे. तसंच येत्या शैक्षणिक वर्षापासून आणखीन एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होत आहे. संस्थेच्या राज्यभरात जवळपास 17 शाळा असून यापैकी नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातही शाळा बांधण्यात आली आहे. सद्यस्थितीत 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोफत शिक्षण आणि निवास व्यवस्था देणारी ही संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. अशा या संस्थेची ही ज्ञानयात्रा अव्याहतपणे सुरू राहील यात शंका नाही. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सीमा चोरडिया.
15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीत आपले प्राधान्यक्रम बदलले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कुटुंब व्यवस्था काहीशी बळकट झाल्याचं दिसून येतं. बदलत्या नागरिकरणाचा परिणाम नात्यांवरही होताना दिसत आहे. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी गेली 30 वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ कौटुंबिक समुपदेशक डॉ स्मिता जोशी याविषयी आकाशवाणीशी बोलताना म्हणाल्या,
मुलांना हल्ली नाती माहिती नाहीयेत. आपली चुलती कोण आहे, आपले मामा कोण आहेत, मावशी कोण आहेत, आत्तेभाऊ कोण, मावस भाऊ कोण, ही जी सगळी नाती आहेत ही सुद्धा मुलांना माहिती होणं गरजेचं आहे की नात्याला सर्व्हिसिंग पाहिजे. तर काही काही गोष्टीतनं एकत्र यायला पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे, संवाद वाढले पाहिजेत. फक्त एकमेकांना गिफ्ट देणं आणि विश करणं व्हॉट्सअपवर, मोबाईलवर, या सगळ्या गोष्टींमध्ये जरी काही म्हणजे गोष्टी तुम्ही वेळ नाही म्हणून करताय, पण तरीही वेळ काढणं, एकमेकांशी संवाद साधणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
आकाशवाणी पुणे केंद्राच्या देदीप्यमान कार्यक्रम निर्मितीचा अभ्यास करून ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि वृत्तनिवेदक स्वाती महाळंक यांनी सादर केलेल्या प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. आकाशवाणी पुणे केंद्राची कार्यप्रणाली आणि मराठी साहित्य प्रसारातील योगदान असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. प्राध्यापक डॉ माधवी खरात आणि प्राध्यापक डॉ संस्कृती अवलगावकर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं 54 सुवर्ण, 43 रौप्य, 44 कांस्य अशा 141 पदकांसह अव्वल स्थान कायम राखलं. महाराष्ट्रानं काल एथलेटिक्स स्पर्धेत 10 सुवर्णपदकांसह 15 पदकं मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. हर्षल जोगे, भूमिका नेहासे आणि अंचल पाटीलनं सुवर्णपदक जिंकून एथलेटिक्सचं मैदान गाजवलं. कुस्तीमध्ये ऋतुजा गुरव हिनं सुवर्ण कामगिरी केली. टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या जाधव, आकृती सोनकुसारे या जोडीला सुवर्णपदक मिळालं. जिम्नॅस्टिकमध्ये मुंबईच्या अनुष्का पाटील हिनं सुवर्ण आणि रौप्यपदकही पटकावलं. तर सायकलिंगमध्ये पुण्यात सराव करणारी मुंबईची आभा सोमण हिनं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अकोला जिल्ह्यात काल मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे जमिनीच्या ओलावात वाढ होण्याची शक्यता असली तरी काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. हवामान. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात तिरंगा यात्रेला सुरुवात. न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश. पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं संवर्धन करण्याची सरकारची ग्वाही. आणि खेलो इंडियामध्ये 141 पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.